कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। याच्या श्लोकामध्ये अनेक श्लोकांना तात्पर्य हे नाहीये, पण श्लोक क्रमांक जो 9 आहे त्या 9व्या श्लोकाला हे तात्पर्य आहे। पृषध याच्या हातून नकळत एक अपराध घडला होता। गायींचं तो रक्षण करायला गेला, पण त्याच्या हातून चुकून गायीचाच वध झालेला आहे। शिल प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे। दोनच ओळीमध्ये पृषध्राचे कुलगुरु अथवा आध्यात्मिक गुरु या नाताने त्यांनी त्याच्या अपराधाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नव्हती। कुलगुरूंचे हे कर्तव्य असते की त्याने शिष्याला शाप न देता काहीतरी प्रायश्चित्त सुचवून त्याची पापकर्मातून सुटका केली पाहिजे। या ठिकाणी आपण पाहतोय हे जे दोन वाक्य आहेत की प्रभुपाद तात्पर्यामध्ये वर्णन करतायत, कुलगुरु याचं कर्तव्य काय आहे की शिष्याने केलेल्या पापाला इतकं गांभीर्याने न घेता त्याला प्रायश्चित्त सुचवणं गरजेचं आहे। असं काही असं नाही आहे की बाबा त्यांनी एखादं काहीतरी पाप केलेलं आहे त्याला लगेच शाप द्या। आध्यात्मिक जीवन हे अशा रीतीने आपल्याला प्रायश्चित्त करण्यासाठी शिकवतं। आपल्या हातून दररोज कळत न कळत अनेक अपराध होत असतात, आणि जर हे आपण सगळे अपराध बघितले मग कधी मानसिक अपराध होत आहेत, कधी शारीरिक अपराध होत आहेत, कधी वाचिक अपराध होत आहेत, आणि या सगळ्या अपराधातून काहीतरी पाप हे निश्चित लागणार आहे। आणि म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला प्रायश्चित्ताचा एक चांगला मार्ग सुचवतात। जसं आजकाल आपण पाहतो की लोकांचा जो कल आहे हा पाप करणाऱ्या वृत्तीकडे, आणि पाप करणाऱ्या वृत्तीकडे त्यांचा कल असल्यामुळे निश्चित आहे त्यांची भौतिक किंवा पुढची जी गती आहे ही फार भयानक आहे। आणि म्हणून आपण पाहतो की भागवतासारखा जो ग्रंथ आहे हा भागवतासारखा ग्रंथ एखाद्या व्यक्तीला प्रायश्चित्ताकडे चांगल्या रीतीने घेऊन जाऊ शकतो की काय प्रायश्चित्त करणं गरजेचं आहे। आणि म्हणून जसं म्हटलेलं आहे की भौतिक जगामध्ये जो व्यक्ती जन्माला आलेला आहे त्याच्या हातून दररोज क्षणाक्षणाला पाप होत आहेत, आणि या पापकर्मातून त्याला जर मुक्ती हवी असेल तर त्यांनी भगवंताच्या चरणांचा आश्रय घेणं आवश्यक आहे, भगवंताच्या नामाचा आश्रय घेणं आवश्यक आहे, भगवंताच्या सेवेचा आश्रय घेणं गरजेचं आहे, वैष्णव संघाचा आश्रय घेणं गरजेचं आहे। आणि जेव्हा अशा रीतीने तो व्यक्ती समाजामध्ये वावरतो निश्चितच आहे की तो एक चांगलं काहीतरी प्रायश्चित्त करू शकतो। मग प्रायश्चित्त हा शब्द फार महत्वाचा आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये की मी काय प्रायश्चित्त माझ्या जीवनामध्ये करतोय। म्हणून जसं भागवतामध्ये आपण पाहतो की जर प्रायश्चित्त करायचंच असेल आपल्याला, केलेल्या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्या प्रायश्चित्तासाठी असं वर्णन केलेलं आहे, भागवत श्रवणासारखा दुसरा कोणताही मार्ग नाही आहे। आणि याची पुष्टी श्रीमद भागवतामध्ये केलेली आहे। शृणता स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनात हृदयंतस्तो अभद्राणी विधुनोती सुहृत्सथाम। श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये हे वर्णन केलेलं आहे की शृणतः स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनात, की भगवंतांच्या कथा श्रवणाने कीर्तनाने व्यक्तीच्या हृदयातील जी काही पाप आहेत ही सगळी आपोआप धुऊन काढली जातात। त्यामुळे जर प्रायश्चित्त करायचंच असेल तर मग हे प्रायश्चित्त चांगलं आहे की भगवंताबद्दल श्रवण करा। आणि याची पुष्टी चैतन्य महाप्रभूंनी आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे। भक्तिविनोद ठाकूर एका सुंदर भजनामध्ये फार छान भजनाची या दोन ओळी आहेत आणि त्याचा अर्थ फार सुंदर आहे. भक्तिनाथ ठाकूर म्हणत आहेत, उदिलो अरुण पूरब भागे द्विजमनी गोरामनी जागे भकत समूह लोइया साथे गेला नागर बाजे. हे चैतन्य महाप्रभूंचं वर्णन आहे. भक्तिनाथ ठाकूर एका भजनामध्ये करतात, उदिलो अरुण पूरब भागे, जसं पूर्वेला सूर्य उगवलेला आहे, उदिलो अरुण पूरब भागे द्विजमनी गोरा आमानी जागे. चैतन्य महाप्रभूंचं काय वर्णन केलेलं आहे या ठिकाणी, द्विजमणी गोरा म्हणजे गौरांग महाप्रभू, तर द्विजमणी चैतन्य महाप्रभू कोण आहेत बरं, द्विजांचे मणी आहेत, ब्राह्मणांचे शिरोमणी आहेत. आणि जेव्हा उदिलो अरुण पूरब भागे, सूर्य पूर्वेच्या दिशेला उगवलेलं आहे, सकाळी सकाळी महाप्रभू काय करतायत, जे द्विजांचे मणी आहेत, ब्राह्मणांचे शिरोमणी आहेत, भकत समूह लोइया साथे, सगळ्या भक्तांना एकत्रित आणतायत आणि काय करतायत, गेला नागर बाजे. आणि नगरानगरामध्ये भागवताचा जो सार आहे तो सांगण्यासाठी फिरतायत. हे भक्तिनाथ ठाकूरांनी वर्णन केलेलं आहे की गेला नागर बाजे, की या नगरानगरामध्ये जो काही भागवताचा सार आहे तो सांगण्यासाठी फिरतायत. आणि म्हणून आपण चैतन्य महाप्रभूंचं पाहतो, संकीर्तन आंदोलन जे आहे, या संकीर्तन आंदोलनामध्ये महाप्रभूंनी काय वर्णन केलेलं आहे की भजो कृष्ण बोलो कृष्ण करो कृष्ण शिक्षा. म्हणजे केवळ महाप्रभूंनी नाम संकीर्तनाचा मार्ग दिला आणि त्यासमवेत बोलो कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण शिक्षा, की कृष्णासंदर्भात बोला, कृष्णांचं भजन करा आणि श्रीकृष्णांच्या ज्या शिक्षा आहेत, म्हणजे त्यांनी दिलेले जे उपदेश आहेत ते जीवनामध्ये पालन करा. तर अशा रीतीने आपण पाहतो की महाप्रभूंनी देखील हा एक सुंदर मार्ग दिलेला आहे की प्रायश्चित्त करण्याचा. आणि मग सकाळी उठल्या उठल्या भागवत श्रवण म्हणजे काय आहे, प्रायश्चित्तच आहे, की भगवंताच्या कथा श्रवण करायच्या, केलेली सगळी पाप धुवून जाणार. आणि म्हणून एका भक्तांनी कान काय आहेत याबद्दल वर्णन केलं. आपल्याला सगळ्यांना कान आहेत, जे जे ज्यांना ज्यांना ऐकू येतं त्या सगळ्यांना कान आहेत, ऐकू न येणाऱ्यांना देखील भौतिक इंद्रिय आहे, पण ते इंद्रिय कुठेतरी कमी पडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे कान म्हणजे काय आहेत बरं, म्हणजे कान म्हणे मुक्तीचे मार्ग आहेत. कान म्हणजे काय आहेत, मुक्तीचे मार्ग. इंग्लिशमध्ये असं म्हणतात, इयर द गेटवे ऑफ लिबरेशन. कान मुक्तीचे मार्ग आहेत. आणि म्हणून ह्या कानातून कृष्ण कथेचं श्रवण होणे गरजेचं आहे, मग मुक्तीचा मार्ग सहज मोकळा होतो. आपल्याला कधी कधी सवय लागलेली असते की इयर द गेटवे ऑफ लिबरेशन, म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यांच्या कानामध्ये कृष्ण कथा पाठवायचा प्रयत्न करत असतो की त्यांची लवकर मुक्ती व्हावी. पण त्यासमवेत आपण हाही विचार करणं गरजेचं आहे की मला देखील कान आहेत आणि ह्या कानातून कृष्ण कथा ही श्रवण झालीच पाहिजे. तर तेव्हा भागवत जो ग्रंथ आहे हा अशा रीतीने कृष्ण कथा श्रवण करायला शिकवतो. आणि भागवतामध्ये दोन अशी सुंदर उदाहरणं आहेत, त्यातलं एक उदाहरण आज मी घेणार आहे की श्रवणाचा परिणाम काय होतो. पहा, भागवतामधली ही दोन उदाहरणं, एक आहे ब्राह्मण पत्नी आणि दुसरं आहे रुक्मिणी माता. या दोघांनाही भगवान श्रीकृष्णांच्या विषयी प्रेम केवळ श्रवणाने प्राप्त झालेलं आहे. रुक्मिणी मातेनी भगवान श्रीकृष्णांना बघितलेलं नव्हतं, ब्राह्मण पत्न्यांनी बघितलं होतं का? नाही. या दोघांनीही भगवंतांना बघितलेलं नव्हतं, पण तरीही या दोघांच्या हृदयामध्ये, रुक्मिणी मातेच्या हृदयामध्ये म्हणा, ब्राह्मण पत्न्यांच्या हृदयामध्ये म्हणा, इतकं प्रेम कसं निर्माण झालं बरं? कारण त्यांनी वारंवार श्रवण केलेलं होतं आणि श्रवण करून 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 ते प्रेम भगवंताच्या हृदयामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झालेलं होतं. आणि रुक्मिणीमातेचं काय प्रेम होतं? आज मी रुक्मिणीमातेने सांगित स्वतः लिहिलेले जे 7 श्लोक आहेत भगवान श्रीकृष्णांसाठी लिहिलेले, ते 7 श्लोक वाचणार आहे. म्हणजे ते 7 श्लोक म्हणजे काय आहेत? बरं, श्रीमद भागवताच्या या 10व्या स्कंधाच्या 15व्या अध्यायामध्ये रुक्मिणी मातेने 7 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या वरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. कारण प्रसंग असा होता की रुक्मिणी मातेचा विवाह भीष्मक आणि रुक्मिणी मातेच्या भावाने ठरवलेला होता. म्हणजे रुक्मिणी मातेचा जो भाऊ होता तो भगवान श्रीकृष्णांच्या विरोधात होता आणि म्हणून त्याची इच्छा होती की रुक्मिणी मातेचा विवाह भगवान श्रीकृष्णांसोबत होऊच नाही. आणि तो वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन रुक्मिणी मातेचा विवाह आयोजित करत होता. तेव्हा गुप्तपणे ह्या रुक्मिणी मातेने एक सुंदर पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये या 7 श्लोकांची रचना केली गेलेली आहे. आणि या 7 श्लोकामध्ये रुक्मिणी माता स्वतःचं हृदय मोकळं करते. म्हणून आजकाल आपण पाहतो ना की अनेक तरुण मुलं मुली एकमेकांना लव्ह लेटर लिहित असतात, पण या प्रेमपत्रामध्ये काय लिहितात की ती दिसतेस कशी, किंवा तू कसा दिसतोस, आपण कुठे फिरायला जायचं आणि काय करायचं आणि हे आणि या भौतिक गोष्टी सगळ्या वर्णन केलेल्या असतात. पण जर खरं प्रेमपत्र जर पाहायचं असेल तर ते रुक्मिणी मातेने लिहिलेलं आहे. तर एकदा मला आठवतं एका विद्यार्थ्यांनी परमपूज्य महाराजांना एक प्रश्न केला होता की महाराज, ते असं पत्रामध्ये काय आहे की जे पत्र रुक्मिणी मातेने लिहिलेलं आहे भगवान श्रीकृष्णांसाठी? महाराज म्हणाले, ते पत्र समजून घेण्यासाठी आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील. ते भौतिक जगातल्यासारखं लव्ह लेटर नव्हतं ते, पण रुक्मिणी मातेचं प्रेम जे होतं ते दिव्य होतं. आणि त्या दिव्य स्तरावर रुक्मिणी मातेने ते पत्र लिहिलेलं होतं. काय लिहिलं होतं आपण पाहूया. पहा, मी हे का सांगतोय, कारण केवळ रुक्मिणी मातेने भगवंताबद्दल श्रवण केलेलं होतं, बाकी काही नाही. श्रवण करून करून ते प्रेम भगवंताबद्दल निर्माण झालेलं होतं. पहिला श्लोक असा आहे या 10व्या स्कंदातील, हा 52वा अध्याय आणि 37वा श्लोक. श्री रुक्मिणी उवाच, श्रुत्वा गुणान भव सुंदर शृणंतये, निर्विश्य कर्ण निर्भे हरतो गप्तापम, रूपम दृशादृशी अखिलम अथार्थ लाभम, तो हे अच्युत विशाते चितम अपत्रमे. रुक्मिणी म्हणाली, आता रुक्मिणीने काय केलेलं आहे, हे पत्र लिहिलेलं आहे एका ब्राह्मणाकडे दिलेलं आहे. त्या ब्राह्मणाला सांगितलं, जा द्वारकेमध्ये आणि भगवान श्रीकृष्णाने हे पत्र वाचून दाखव. तेव्हा तो ब्राह्मण भगवान श्रीकृष्णांच्या समोर गेलेला आहे आणि रुक्मिणी मातेने दिलेलं पत्र वाचून दाखवतो आणि भगवान श्रीकृष्ण समोर उभारलेले आहेत. या ठिकाणी अनुवादामध्ये असं म्हटलं, रुक्मिणी म्हणाली की हे भवसुंदर श्रीकृष्ण, काय वर्णन केलेलं आहे पहा, श्रुत्वा गुणान भवसुंदर शृणंतवाय. रुक्मिणी म्हणते की हे भवन सुंदर, भुवन सुंदर श्रीकृष्ण, की श्रीकृष्ण तुम्ही कसे आहात, भुवन सुंदर, तुमच्या इतका सुंदर ह्या जगामध्ये कोणीही नाही. श्रुत्वा गुणान, तुमचे गुण श्रोत्यांच्या कर्णरंध्रामध्ये प्रविष्ट होऊन त्यांची अखिल शारीरिक दुःखे नष्ट होतात. हे कुणी ऐकलेलं आहे? रुक्मिणी माता लिहिलेलं कुणी आहे? रुक्मिणी माता म्हणते. आणि तुमचे रूप पाहून लोकांच्या अनुपम गोष्टी पाहण्याच्या सर्व इच्छा तृप्त होतात. तुमच्या अशा गुणांचे आणि रूपांचे महात्म्य ऐकल्यानंतर मी माझे मन तुमच्यावर निर्लज्जपणे स्थिर केलेले आहे. पहा काय सुंदर वर्णन आहे. या ठिकाणी 2 गोष्टी प्रामुख्याने रुक्मिणी माता वर्णन करते की भगवान श्रीकृष्णांचे गुण आणि भगवान श्रीकृष्णांचं रूप. आता भगवान श्रीकृष्णांचे गुण कसे आहेत बरं? ती म्हणते की हे जेव्हा गुण श्रोत्यांच्या कर्णरंध्रामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्या श्रोत्यांची शारीरिक आणि मानसिक दुःख निघून जातात. आणि तुमचे रूप बघितल्यानंतर काय होतं बरं? भगवंतांचं रूप बघितल्यानंतर भौतिक जगातल्या अनुपम अशा वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघायच्या इच्छा होत नाही. म्हणजे 2 शब्द प्रयोग केलेले आहेत, श्रुत्वा गुणान आणि भुवन सुंदर शृणंता ए, कि भगवंतांचे गुण कसे आहेत आणि भगवंतांचं रूप कसं आहे हे वर्णन रुक्मिणी माता भगवंतांना न बघता ती काय म्हणते की हे मी जेव्हा ऐकलेलं आहे आणि तेव्हापासून माझं मन तुमच्यामध्ये रममाण झालेलं आहे. आणि म्हणून मी काय सांगते तुम्हाला की मी माझे मन तुमच्यावर निर्लज्जपणे